नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉ मनमोहन सिंग यांचं निधन. 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रातल्या 2 मुलींचा गौरव. सुपोषित ग्रामपंचायत योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. जलसंधारणाचं महत्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यात पाणलोट यात्रा काढण्यात येणार. बीड जिल्ह्यात येत्या 30 आणि 31 डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी. आणि बॉर्डर गावस्कर मालिकेच्या 14 कसोटीत पहिल्या डावावर यजमान संघाची पकड मजबूत. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉ मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीत निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. काल रात्री प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रात्री 9:50 त्यांचं निधन झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारतातल्या पंजाब प्रांतात जन्मलेले मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 अशी 10 वर्ष देशाचे 13वे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉक्टर सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणारे डॉक्टर सिंग यांची 1972 साली अर्थ मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. अर्थ खात्याचे सचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अशी विविध पदं समर्थपणे सांभाळलेले डॉक्टर सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सूत्र स्वीकारली. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांसाठी उल्लेखनीय काम केलं. 2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीनं डॉक्टर सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. ही जबाबदारी त्यांनी सलग 10 वर्ष समर्थपणे सांभाळली. याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानासाठी 1987 साली त्यांना पद्मविभूषण हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातून दुःख व्यक्त होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टर सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना असाधारण कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 2 मुलींचा यावेळी गौरव करण्यात आला. यात मुंबईची 13 वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या 17 वर्षीय करीना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या 2 बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आहे. तर करीना थापा हिनं गॅस सिलेंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवल्याबद्दल तिला गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर करीना थापा हिनं आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं.
आज जो मुझे अवार्ड मिला है वो मेरी बहादुरी के कारण मिला है. मैं सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ कि हमें मुसीबत से घबराना नहीं चाहिए, मुसीबत से हमें पीछे नहीं हटना चाहिए, बल्कि उसका सामना करना चाहिए क्योंकि डर के आगे जीते.
केया हटकर हिने आपलं मनोगत व्यक्त करताना दिव्यांग मुलांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. ती म्हणाली,
आय फील रिअली ऑनर्ड फॉर अ चाइल्ड लाइक मी who is differently abled, children with rare diseases are talented. It is very hard for us to get into mainstream places. People think that they are not talented and most parents keep them at home thinking that they are a burden on the family and even the society thinks of them as a curse. So I think that that mindset should be changed and opportunities must be given. I think that by getting this award, our government is actually telling that we do not exclude people, but we do include them.
दरम्यान देशासाठी केलेलं प्रत्येक कार्य वीरता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल वीरबाल दिनी दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची 2 धाकटी मुलं बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. सुपोषित ग्रामपंचायत योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करून देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
ये अभियान पूरी तरह से जन भागीदारी से आगे बढ़ेगा. कुपोषण मुक्त भारत के लिए ग्राम पंचायतों के बीच एक हेल्दी कॉम्पिटिशन, तंदुरुस्त स्पर्धा हो. सुपोषित ग्राम पंचायत विकसित भारत का आधार बने, ये हमारा लक्ष्य है.
यावेळी झालेल्या संचलनाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली. विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेली सुमारे 3,000 अधिक मुलं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझिम कलाप्रकाराचं यावेळी सादरीकरण केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
लक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे.
नव्या वर्षाचे स्वागत डी एन शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा.
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं आपलं काम पारदर्शकपणे करावं अशा सूचना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आपला विभाग स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. जलसंधारणाचं महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. वाल्मीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासन स्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात येत्या 30 आणि 31 डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजुरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येऊ नये असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या नवगण राजुरीपर्यंत या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून नवगण राजुरीपर्यंत या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार आणि मंगळवारी होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेपर्यंत नियोजित असलेल्या या चाचणी दरम्यान नागरिकांनी या रेल्वे मार्गापासून दूर राहावं तसंच पाळीव प्राणी रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केले आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.
जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं एका कारखान्यात स्फोट होऊन 2 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाले. काल सायंकाळी बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यात ही दुर्घटना घडली. सल्फर टाकीचा स्फोट होऊन या कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती परतूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे यांनी दिली आहे. कळंब इथल्या श्री साईराम तसंच ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत ज्या ठेवीदारांना मुदत संपूनही ठेवीच्या रकमा परत मिळालेल्या नाहीत अशा ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी केलं आहे. बचत खात्यावरील रक्कम परत न मिळालेल्या खातेधारकांनीही संपर्क साधण्याचं आवाहन कानगुडे यांनी केलं आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 14 सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबूत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं कालच्या 6-3 धावसंख्येवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ पुढे सुरू केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7-440 धावा झाल्या होत्या. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 जिंकून बरोबरीत आहेत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलसतर्फे दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी संचिता हिनं विभागीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. परभणी इथं झालेल्या विभागीय स्पर्धेत संचितानं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक सुरेखा कदम आणि इतर शिक्षकांनी संचिताचं कौतुक केलं आहे. राज्यात ई पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात उद्या शनिवारी आणि रविवारी या 2 दिवशी ई पीक पाहणीची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील मानसिक आजारी आणि बौद्धिक दिव्यांग व्यक्तींकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं मनोन्याय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमुळे मानसिक आजारी आणि बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवणं सोपं जाईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी जी सोनी यांनी व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन. 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. आणि बॉर्डर गावस्कर मालिकेच्या 4थ्या कसोटीत पहिल्या डावावर यजमान संघाची पकड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.